नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन दक्षिण भारतात पाच राज्यांच्या पाच दिसांच्या भोवणेर. प्रधानमंत्र्यांचे रोड शो आणि जनसभा. केंद्रीय वेचणूक आयोगान भारतीय स्टेट बँकेन दिल्ली वेचणूक रोख्यांविषयी माहिती संकेतस्थळावरवी केली भौशीक. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभर लिटरा फाटल्यान 2 रुपयांनी देवयले. अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री ममता बॅनर्जी जखमी, तकलेक जखम, कोलकातात SSKM इस्पितळात उपचार. नव्या अध्यक्षाच्या वेचणुकेत रशियात आज सार्वत्रिक मतदान. व्लादिमीर पुतीन हांच्या आड 3 उमेदवार. अखिल इंग्लंड उक्ते बॅडमिंटन सर्तीत भारताचं लक्ष्य सेन दादल्या एकोड्या गटाच्या क्वार्टर फायनलीत. ISL खेळा सर्तीत काल गोयात फातोड्ड्या झाल्या खेळात FC गोवान बेंगळुरू FC 2-1 हरयले. FC गोवा तिसऱ्या सुवातेर. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन दक्षिण भारताच्या 5 दिसांच्या भोवणेर आसतले. प्रधानमंत्री कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू आणि केरळात भेट दितले. प्रधानमंत्र्यांच्यो ह्या राज्यांनी जनसभा आणि रोड शो जातले. आज प्रधानमंत्री केरळाच्या पथनमथिता जिल्ह्यात लोकसभा वेचणूक प्रचारात वाटेकार जातले. NDAचे उमेदवार अनिल अँटनी हांच्या प्रचाराखातीर प्रधानमंत्री केरळात आसतले. पथनमथिता जिल्ह्यात भौशीक सभेतूय प्रधानमंत्री वाटेकार जातले. पीएम स्वनिधी येवजण रस्त्याकडेच्या विक्रेत्यांखातीर जीवनरेखा थारल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री मोदी हांणी काल सांजे दिल्लीत जवाहरलाल नेहरू मैदानाचेर पीएम स्वनिधी लावार्थ्यांबरोबर संवाद साधलो. रस्त्याकडेच्या विक्रेत्यांची तांक कोविडाच्या महामारीत लोकांक कळी. हे विक्रेते समाजाचो अविभाज्य घटक जाल्यात. तांचे बगर जीण चलूंक शकना हो स्वनिधी महोत्सव तांच्या खातीर आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. रस्त्याकडेच्या विक्रेत्यांची तांणी समाजातल्या तांच्या योगदाना खातीर तोखणाय केली. हे कार्यावळीत प्रधानमंत्र्यांनी रस्त्याकडेच्या 1 लाख विक्रेत्यांखातीर रीण पुरवणेचो हप्तो जारी केलो. दिल्लीतल्या 5,000 विक्रेत्यांक हो रिणाचो आधार प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकी मेळा. दिल्लीतल्या मेट्रोच्या चौथ्या पावण्यार आणीक 2 मार्गिका प्रकल्पांखातीर प्रधानमंत्र्यांनी बुन्यादी फातर बसयलो. लजपत नगर ते साकेत जी ब्लॉक मार्गिका आणि इंद्रलोक ते इंद्रप्रस्थ मार्गिका अशा 20 किलोमीटरांच्या 2 पावण्यांचो हातून आसपाव आसा. ह्या मार्गिकांवरवी येरादारी सुरळीत जातली आणि येरादारीची गचमुडी कमी जातली. केंद्रीय वेचणूक आयोगान राती वेचणूक रोख्यांविषयी भारतीय स्टेट बँकेन दिल्ली माहिती आपल्या संकेतस्थळावरवी भौशीक केली. SBI सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण 12 मार्चाक वेचणूक आयोगाक वेचणूक रोख्यांविषयी माहिती दिली. ही माहिती पोर्टलाच्या ECI.gov.in/candidate-political-party ह्या लिंकाचेर पळोवंक मेळटली. वेचणूक आयोग पुराय पारदर्शकतेक म्हत्व दिता आणि त्या तत्वाक धरून ही माहिती आयोगान उघड केल्या अशें वेचणूक आयोगान म्हळां. वेचणूक रोखे खंयच्या कंपन्यांनी विकते घेतले आणि खंयच्या राजकीय पक्षान ह्या वेचणूक रोख्यांचो लाव घेतलो त्याविशी माहिती ह्या संकेतस्थळाचेर भौशीक जाल्या. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभर लिटरा फाटल्यान 2 रुपयांनी देवयल्यात. आज सकाळी 6 वरांसावन नवे दर लागू झाले. पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान सोशल मीडिया पोस्टावरवी ही माहिती राती दिली. दर उणे केल्ल्यान देशभरात येरादारी मळार मोठी थाकाय मेळटली आणि गिरायकांची खर्च करपाची तांक वाढटली. देशभरातली सुमार 58 लाख मालवाहू वाहनं, 6 कोटी मोटारी आणि 27 कोटी दुचाकी वाहनधारकांक ह्या निर्णयाचो लाव जातलो अशें मंत्रालयान म्हळां. नव्या दराप्रमाण आता नवी दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपया लिटर, मुंबईत 104.21 रुपया, चेन्नई 103.94 रुपया जाल्यार दिल्लीत डिझेल 87.62 रुपया, मुंबईत 92.15 रुपया जाल्यार चेन्नई डिझेल लिटराक 92.34 रुपया जाला. इंधनाचे दर देवन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परत एक फावट तांकां देशवासियांच्या हिताविशी कटिबद्धता सिद्ध केल्या अशें पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी म्हळां. देशात एक राष्ट्र एक वेचणूक व्यवस्था चालीक लावपाविशी अभ्यास करूंक सरकारान नेमिल्ले उंचेल्या तज्ञ समितीन आपलो शिफारशींचो अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या स्वाधीन केलो. आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या फुडारपणात ही तज्ञ समिती सरकारान नेमिल्ली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह, कायदो आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि 15व्या वित्त आयोगाचे आदले अध्यक्ष NK सिंग आणि हेरांच्या हजेरेत हो अहवाल राष्ट्रपतींकडेन सुपूर्द केलो. जाळवणदार आणि जाळवणदारांकडेन सल्लो मसलत करून 191 दिसांच्या अभ्यासा उपरांत तज्ञ समितीन हो 18,626 पानांचो अहवाल तयार केला. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्यो वेचणुको एका बरोबर घेवप, ग्रामपंचायती आणि पालिकांच्यो वेचणुको, ते खातीर कायदेशीर व्यवस्था, 5 वर्षांच्या कार्यकाळात सरकार पडले जाल्यार कितें अशा गजालींचेर तज्ञ समितीन अभ्यास केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांजे हैदराबादात जावपी जागतिक आध्यात्म महोत्सवात वांटेकार जातल्यो. हैदराबादच्या भायल्या वाठारांत आशिल्ल्या हार्टफुलनेसाच्या मुखेल कार्यालय कान्हा शांतीवनम हांगा हो उत्सव सुरू आसा. ही 4 दीस चलपी आध्यात्मिक कार्यावळ काल सुरू जाली आणि आयतार मेरेन चलतली. संवसारातल्या सगळ्यात व्हडल्या मेडिटेशन सेंटर म्हळ्यार ध्यान केंद्रात सगळ्या समाज तशेंच धर्मातल्या आध्यात्मिक फुडाऱ्यांक एकाच माचयेर एकठांय हाडपी ही कार्यावळ. केंद्रीय संस्कृती मंत्रालय, श्री रामचंद्र मिशन आणि हेरांच्या जोडपालवान ही कार्यावळ आयोजित करता. अस्तंत बंगालाच्यो मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांका उपचार करून रात्री कोलकाताच्या SSKM इस्पितळांतल्यान मुक्त केल्यो. तांच्या तकलेक मार लागिल्ल्यान इस्पितळांत तांचेर उपचार चलताले. आपल्या घरात पडिल्ले कडेन तांच्या तकलेक मार लागिल्लो. इस्पितळांत तांचे CT scan आणि MRI परीक्षण जाले. अपोलो इस्पितळाच्या तज्ञ दोतोरांवरवी मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांची वैजकी तपासणी आणि उपचार झाले. ममता बॅनर्जी हांची भलायकी स्थिर आसा अशें SSKM इस्पितळाचे मुखेल दोतोर मन्मय बंडोपाध्याय हांणी दिली. मुखेलमंत्र्यांक वैजकी देखरेखीत इस्पितळांत रावपाचो सल्लो दिल्लो, मात तांणी घरा रावप पसंत केला. तांचेर आतां घरात उपचार आणि वैजकी देखरेख चालू आसा. मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांची भलायकी बेगीन सुदारची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मागला. जम्मू आणि काश्मीरात विस्थापित आणि भोवत्या कामगार समुदायांच्या सबळीकरणाखातीर सरकारान मोठे पावल उखल्ला. काल जाल्ल्या सुवाळ्यात जम्मू आणि काश्मीर सरकारान पाकव्याप्त जम्मू काश्मीरातले, अस्तंत पाकिस्तानातले निर्वासित आणि काश्मीरी स्थलांतरी घराब्यातल्या 350 तरणाट्यांक तांचो कामधंदो सुरू करपाखातीर अर्थिक आधार वाटलो. नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांच्या यजमानकेत हो इतिहासीक सुवाळो झालो. या अर्थिक आधारान हे तरणाटे आपले उद्देगिकतेचे सपन पुराय करूंक शकतले अशें नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी उलयतना सांगले. नव्या अध्यक्षाच्या वेचणुकेत रशियात आज सार्वत्रिक मतदान जातले. फुडले 3 दीस वेचणूक चलतली. पोस्ट मतदान हे आदीच सुरू झाला. दरेक रशियन नागरिकान आपलो मतदानाचो हक्क पुराय करचो असो उलो अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी मारला. निकोलाय खारितोनोव, लियोनिद स्लुस्की आणि व्लादिस्लाव दावाकोव हे अध्यक्षीय वेचणुकेत हेर 3 उमेदवार आसात. 5व्या फावट वेचून आयले जाल्यार व्लादिमीर पुतीन फुडली 6 वर्सां रशियाचे अध्यक्ष उरतले. अखिल इंग्लंड उक्ते बॅडमिंटन सर्तीत भारताचो लक्ष्य सेन दादल्या एकोड्या गटाच्या क्वार्टर फायनलीन पावला. बर्मिंगमात हे खेळ चलल्यात. राष्ट्रकुल खेळा सर्तीचं भांगरा पदक जैतिवंत लक्ष्य सेनान डेन्मार्काच्या आंद्रेस आंतोसेनाक क्वार्टर फायनलीत 24-8, 22, 11-8, 21 आणि 21-14 असं हारयलो. संसारिक 18व्या सुवातेवेलो लक्ष्य सेन आता क्वार्टर फायनलीत मलेशियाच्या झी जिया आड झुजतलो. मात ऑलिम्पिक पदक जैतिवंत PV सिंधू दक्षिण कोरियाच्या आनसे यंगा आड हारिल्ल्यान सर्तीतल्यान भायर पडली. ISL खेळा सर्तीत काल गोंयांत फातोड्ड्या जाल्ल्या खेळात FC गोवान बेंगलुरू FCक 2-1 हारयले. ह्या जैतान FC गोवा गुणतकट्यात 3र्या सुवातेर पावला. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन दक्षिण भारतात 5 राज्यांच्या 5 दिसांच्या भोवणेर. प्रधानमंत्र्यांचे रोड शो आणि जनसभा. केंद्रीय वेचणूक आयोगान भारतीय स्टेट बँकेन दिल्ली वेचणूक रोख्यांविषयी माहिती संकेतस्थळावरवी केली भौशीक. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलाचे दर देशभर लिटरा फाटल्यान 2 रुपयांनी देवयले. अस्तंत बंगालच्या मुखेलमंत्री ममता बॅनर्जी जखमी, तकलेक जखम कोलकातात SSKM इस्पितळात उपचार करून घरा धाडल्यात. नव्या अध्यक्षाच्या वेचणुकेत रशियात आज सार्वत्रिक मतदान. व्लादिमीर पुतीन हांच्या आड 3 उमेदवार. अखिल इंग्लंड उक्त्या बॅडमिंटन सर्तीत भारताचं लक्ष्य सेन दादल्या एकोड्या गटाच्या क्वार्टर फायनलीत PV सिंधू हरली. ISL खेळा सर्तीत काल गोंयांत फातोड्ड्या जाल्ल्या खेळात FC गोवान बेंगळुरू FCक 2-1 हारयले. FC गोवा 3र्या सुवातेर. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.